पौलाचे करिंथकरास दुसरे पत्र अध्याय एक. देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित पौल आणि बंधू तिमोथ यासकडून करिंथ शहरातील देवाच्या मंडळीस व सर्व अकिया प्रांतातील सर्व पवित्र जनास सलाम. देव आपला पिता आणि प्रभू येशू ख्रिस्त याचकडून तुम्हास कृपा व शांती असो. आपला प्रभू येशू ख्रिस्ताचा देव आणि पिता, जो दयाळू पिता व सर्व सांत्वन करणारा देव, तो धन्यवादित असो. तो आमच्या सर्व संकटात आमचे सांत्वन करतो, यासाठी की ज्या सांत्वनाने आमचे स्वतःचे देवाकडून सांत्वन होते, त्या सांत्वनाने आम्ही जे कोणी कोणत्याही संकटात आहेत त्यांचे सांत्वन करण्यास समर्थ व्हावे. कारण ख्रिस्ताची दुःखे जसे आमच्यावर पुष्कळ येतात, तसे ख्रिस्ताकडून आमचे सांत्वनही पुष्कळ होते. आणि आम्हावर संकट येते ते तुमचे सांत्वन व तारण व्हावे म्हणून येते, आणि आम्हा सांत्वन मिळते ते तुमचे सांत्वन व्हावे म्हणून मिळते. म्हणजे असे की जी दुःखे आम्ही सोसित आहोत ती धीराने सहन करण्यास तुम्हास सामर्थ्य मिळते. आणि तुमच्याविषयीची आमची आशा बळकट आहे, कारण आम्ही हे जाणतो की तुम्ही दुःखाचे भागीदार आहात तसे सांत्वनाचे भागीदार आहात. बंधूनो, आमच्यावर आशियात जे संकट आले त्याविषयी तुम्ही आजान असावे अशी आमची इच्छा नाही. ते असे की आम्ही इतके शक्तीपलीकडे अतिशयच दडपले गेलो की आम्ही आमच्या जिवंत राहण्याविषयीची आशासुद्धा सोडून दिली होती. खरोखर आम्हास वाटत होते की आम्ही मरणारच, पण आम्ही स्वतःवर विश्वास ठेवू नये, तर जो देव मरण पावलेल्यांना उठवतो त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवावा म्हणून हे घडले. त्याने आम्हास मरणाच्या मोठ्या संकटातून सोडवले, तो आता सोडवत आहे आणि तो आम्हास यापुढे सोडविल अशी त्याच्याविषयी आमची आशा आहे. तुम्ही देखील आमच्यासाठी प्रार्थना करून आमचे सहाय्य करावे. मग पुष्कळ लोक आमच्यासाठी उपकार मानतील की त्यांच्या पुष्कळ प्रार्थनामुळे देवाने आम्हास कृपा दिली आहे. आम्हास अभिमान बाळगण्याचे कारण म्हणजे आमच्या सत्सग विवेकबुद्धीची साक्ष होय. आम्ही मनुष्याच्या ज्ञानाने नव्हे, तर देवाच्या कृपेने, देवाच्या पवित्रेने व प्रामाणिकपणे जगात आणि विशेषतः तुमच्याशी वागलो. कारण तुम्हास वाचता येतात किंवा समजतात त्या अजून दुसऱ्या गोष्टी आम्ही तुम्हास लिहित नाही, आणि शेवटपर्यंत तुम्ही नीट समजून घ्याल अशी मी आशा धरतो. त्याप्रमाणे तुम्ही काही अंशी आम्हास मान्यता दिली की जसे आपल्या प्रभू येशूच्या दिवशी तुम्ही आमच्या अभिमानाचा विषय आहात, तसेच आम्ही तुमच्या अभिमानाचा आहोत. आणि मी या विश्वासामुळे असे योजले होते की प्रथम मी तुमच्याकडे यावे, म्हणजे तुम्हास दोन भेटीचा फायदा व्हावा. मी मासेदोनियाला जाताना तुम्हास भेटण्याची योजना केली, आणि मासेदोनियाहून परत येताना तुमच्याकडे येण्याचे ठरवले, आणि त्यानंतर तुम्ही मला यहुदियाकडे वाटेस लावावे. असा विचार करीत असता मी चंचलपणा केला काय, किंवा मी जे योजतो ते देहाला अनुसरून योजतो काय? म्हणजे मी माझे एकाच वेळेला होय होय आणि नाही नाही असे म्हणतो काय? पण जसा देव विश्वसनीय आहे तसे आमचे तुमच्याबरोबरचे बोलणे होय आणि नाही असे नाही. कारण आम्ही, म्हणजे मी, सिलवान व तिमोथ्य मिळून तुमच्या ज्याची घोषणा केली तो देवाचा पुत्र येशू ख्रिस्त होय किंवा नाही असा नव्हता, तर त्याच्यात होय अशीच होती. कारण देवाची सर्व वचने त्याच्यात होय असे आहेत, म्हणून आपण देवाच्या गौरवाला त्याच्याद्वारे आमेन म्हणतो. आता जो आम्हास अभिषेक करून तुमच्याबरोबर ख्रिस्ता सुस्थिर करीत आहे तो देव आहे. तसाच त्याने आपल्यावर शिक्का मारला आहे, आणि जो येणार आहे त्याबद्दलची खात्री म्हणून आमच्या अंतकरणात आपला पवित्र आत्मा हा विसार दिला आहे. मी देवाला साक्षी होण्यासाठी हाक मारून आपल्या जीवाची शपथ घेऊन सांगतो की तुमच्याशी कठोर व्यवहार करू नये म्हणून मी करिंथाला आलो नाही. आम्ही तुमच्या विश्वासावर अधिकार गाजवतो असे नाही, पण आम्ही तुमच्या आनंदात तुमचे सहकार्य आहोत, कारण तुम्ही विश्वासाने उभे आहात. पौलाचे करिंथकरास दुसरे पत्र अध्याय 10. पण जो मी पौल तुमच्याबरोबर असताना तुमच्याशी लीनपणे वागतो, पण दूर असताना तुमच्याबरोबर कडकपणे वागतो. तो मी तुम्हास ख्रिस्ताच्या सौम्यतेने व नम्रतेने विनंती करतो. माझे मागणे असे आहे, आम्ही देहाला अनुसरून चालतो असा आमच्याविषयी जे विचार करतात त्यांच्याबरोबर कडकपणे बोलण्याचा मी ज्या विश्वासाने विचार करीत आहे त्याप्रमाणे मला त्यांच्याविरुद्ध कडक होण्याची गरज पडू नये. कारण आम्ही देहात चालणारे असूनही आम्ही देहस्वभावाप्रमाणे युद्ध करत नसतो. कारण आमच्या लढाईची शस्त्रे देहिक नाहीत, तर देवासाठी तटबंदी नाश करण्यास ती समर्थ आहेत. चुकीच्या वादविवादातून काहीच निष्पन्न होत नाही. तर्कवितर्क व देवविषयक ज्ञानाविरुद्ध उंच उभारलेले असे सर्व काही पाडून टाकून आम्ही प्रत्येक विचार अंकित करून तिला ख्रिस्तापुढे मान झुकवण्यास लावतो. आणि तुम्ही आज्ञापालनात पूर्ण व्हाल तेव्हा सर्व आज्ञाभंगाबद्दल शासन करण्यास आम्ही सिद्ध आहोत. डोळ्यापुढे आहे ते पहा, आपण ख्रिस्ताचे आहोत असा जर कोणाला स्वतःविषयी विश्वास असेल तर त्याने आमच्याविषयी स्वतःशी विचार करावा की जसे आपण ख्रिस्ताचे आहोत तसे तेही ख्रिस्ताचे आहेत, कारण प्रभूने आम्हा जो अधिकार दिलेला आहे तो तुमची उन्नती व्हावी म्हणून दिलेला आहे, तुमचा नाश करण्यास दिलेला नाही। त्याचा मी अधिक अभिमान मिरवल्यास मला लाज वाटणार नाही। म्हणजे मी पत्राद्वारे भीती घालू पाहतो असे माझ्याविषयी कोणास वाटू नये, कारण ते म्हणतात की त्यांची पत्रे गंभीर व जोरदार असतात, पण तो शरीराने अशक्त आहे आणि त्याचे बोलणे ऐकण्याच्या लायकीचे नसते। अशा लोकांनी हे समजून घ्यावे की आम्ही जसे दूर असताना आमच्या पत्रातील बोलण्यात असतो तसे आम्ही जवळ असताना कृतीत असतो। जे कित्येक स्वतःची प्रशंसा करतात त्यांच्याबरोबर आम्ही आपणास समजावायला किंवा त्यांच्याशी आपली तुलना करायचे धाडस करीत नाही, ते तर स्वतः स्वतःकडूनच मोजत असतात व स्वतःची स्वतःबरोबरच तुलना करीत असतात, हा शानपणा नाही। आम्ही आमच्या मर्यादेवर अभिमान मिरवणारे नाही, तर देवाने आम्हास लावून दिलेल्या आमच्या मर्यादेच्या आतच मिरवू। ती मर्यादा तुमच्यापर्यंत येऊन पोचली आहे, कारण जणू आम्ही तुमच्यापर्यंत पोचलो नव्हतो। अशा प्रकारे आम्ही मर्यादेबाहेर जात नाही, कारण आम्ही ख्रिस्ताचे शुभवर्तमान गाजवत तुमच्यापर्यंत प्रथम पोचलोच आहोत। आम्ही मर्यादा सोडून दुसऱ्याच्या कामात अभिमान मिळवत नाही, पण आम्हास आशा आहे की जसा तुमचा विश्वास वाढेल तसा आमच्या कामाच्या मर्यादेचे प्रमाण अधिक पसरत जाईल। म्हणजे दुसऱ्यांच्या कार्यक्षेत्रात आधीच करण्यात आलेल्या कामाचा अभिमान न मिरवता आम्ही तुमच्या पलीकडील प्रांतात शुभवर्तमान सांगावे। पवित्र शास्त्र सांगते, पण जो कोणी अभिमान मिरवतो त्याने प्रभूविषयी अभिमान मिरवावा, कारण स्वतःची प्रशंसा करणारा स्वीकृत नाही, पण प्रभू ज्याची प्रशंसा करतो तोच स्वीकृत आहे। पौलाचे करिंथकरात दुसरे पत्र अध्याय 11। माझी इच्छा आहे की तुम्ही माझा थोडासा मूर्खपणा माझ्यासाठी सहन करावा, पण तो तुम्ही सहन करीतच आहात, कारण मी देवाच्या आवेशाने तुम्हाविषयी आवेश आहे। मी एका पतीबरोबर तुमची मागणी केली आहे अशा हेतूने की तुम्हा शुद्ध कुमारी असे ख्रिस्ताला सादर करावे, पण मला भीती वाटते की जसे हवेला सर्पाने कपट करून फसवले तसे तुमचे विचार कसे तरी बिघडून ते ख्रिस्ताची शुद्ध भक्ती व सरळपण यापासून भ्रष्ट होतील। कारण जर कोणीही येऊन आम्ही ज्याची घोषणा केली नाही अशा दुसऱ्या येशूची घोषणा केली, किंवा तुम्हास मिळाला नव्हता असा दुसरा आत्मान तुम्ही स्वीकारता, किंवा तुम्ही स्वीकारला नाही असे दुसरे शुभवर्तमान तुम्ही स्वीकारता, तर तुम्ही त्यांचे सहन करता। पण मला वाटते मी अतिश्रेष्ठ प्रेषितापेक्षा कुठल्या प्रकारे कमी नाही, आणि मी भाषण करण्यात अशिक्षित असलो तरी ज्ञानात नाही। आम्ही हे तुम्हा सर्व गोष्टीत सर्व प्रकारे प्रगट केले। तुम्ही उंच व्हावे म्हणून मी आपणाला नीच केले, म्हणजे मी देवाचे शुभवर्तमान तुम्हास फुकट सांगितले। यामध्ये मी पाप केले काय? तुमची सेवा करण्यासाठी मी दुसऱ्या मंडळ्याकडून वेतन घेऊन त्यांना लुटले, आणि मी तुम्हाजवळ होतो तेव्हा मला कमी पडले असतानाही मी कोणाला भार असा झालो नाही, कारण मासेदोनियाहून जे बंधू आले त्यांनी माझी गरज पुरवली, आणि सर्व गोष्टीत मी तुम्हास ओझे होऊ नये म्हणून मी स्वतःच ठेवले आणि यापुढेही ठेवीन। ख्रिस्ताचे सत्य माझ्यामध्ये आहे, म्हणून मी सांगतो की अकया प्रांतात कोणीही माझ्या अभिमानास विरोध करणार नाही। आणि का? कारण मी तुम्हावर प्रीती करीत नाही काय? देव जाणतो की मी तुमच्यावर प्रीती करतो, आणि मी जे करतो ते मी करीत राहीन यासाठी की जे कारण पाहिजे आहे ते मी त्यांच्यासाठी ठेवू नये। ते त्यांना यासाठी हवे आहे की ते ज्या कामात अभिमान मिरवतात त्यामध्ये ते आमच्यासारखे दिसावेत, कारण असे लोक खोटे प्रेषित आहेत, ते फसवणारे कामगार आहेत, ख्रिस्ताच्या प्रेषितांचे सोंग घेणारे असे आहेत। आणि यामध्ये आश्चर्य नाही, कारण सैतान देखील तेजस्वी दूताचे रूप धारण करतो, म्हणून त्याचे सेवकही जर न्यायीपणाच्या सेवकाचे रूप धारण करतात त्यामुळे त्यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही, त्यांचा शेवट त्यांच्या कार्याप्रमाणे होईल। मी पुन्हा म्हणतो कोणीही मला मूड समजू नये, पण जर तुम्ही समजता तर जसा मूडाचा तसा माझा स्वीकार करा, यासाठी की मी थोडासा अभिमान बाळगीन। मी हे बोलत आहे हे प्रभूला अनुसरून बोलत नाही, तर या अभिमानाच्या धीटपणाने जणू मूर्खासारखा बोलतो। जसे बरेच लोक देही गोष्टीविषयी अभिमान मिरवतात तसा मी पण अभिमान मिरवीन। तुम्ही शहाणे असल्याने मूडाचे आनंदाने सहन करता, वस्तुतः जे कोणी तुम्हास दास करते किंवा छळ करते किंवा तुमचा गैरफायदा घेते किंवा स्वतः पुढे येण्याचा प्रयत्न करते किंवा तुमच्या तोंडावर मारते, तरी तुम्ही त्यांचे सहन करता। स्वतःला हिनवून मी हे बोलतो, तरी ज्या बाबतीत कोणी धीट असेल तिच्यात मीही धीट आहे, हे मी मूडपणे बोलतो। ते इब्री आहेत काय? मीही आहे। ते इस्रायली आहेत काय? मीही आहे। ते अब्रामाचे संतान आहेत काय? मीही आहे। ते ख्रिस्ताचे सेवक आहेत काय? मी अधिक प्रमाणात आहे। मी हे वेडगळसारखे बोलतो। मी पुष्कळ कठीण काम केले आहे, सारखा तुरुंगात जात होतो, बेसुमार फटके खाल्ले, पुष्कळ वेळा मरणाला सामोरे गेलो, म्हणून मीही अधिक आहे। 5 वेळेला यहुद्याकडून मला चापकाचे 39 फटके बसले, 3 वेळा काठीने मारण्यात आले, 1 मला दगडमार करण्यात आला, 3 वेळा माझे जहाज फुटले, खुल्या समुद्रात मी एक रात्र व एक दिवस घालवला. मी सातत्याने फिरत होतो. नदीच्या प्रवासात धोका होता, लुटारकडून धोका होता, माझ्या स्वतःच्या देशबांधवाकडून धोका होता, परराष्ट्रीय लोकांकडून शहरामध्ये धोका होता, डोंगराळ प्रदेशात धोका होता, समुद्रातील धोके होते, विश्वास ठेवणाऱ्या खोट्या बंधूकडून आलेले धोके होते. मी कष्ट केले आणि घाम गाळला व पुष्कळ वेळा जागरण केले. मला भूक व तहान माहीत आहे. पुष्कळ वेळा मी उपाशी राहिलो, थंडीत उघडा असा मी राहिलो. या सर्व गोष्टीशिवाय दररोज माझ्यावर येणारे दबाव म्हणजे सर्व मंडळाविषयीची चिंता. कोण दुर्बळ झाला असता तर मी दुर्बळ होत नाही काय? कोण दुसऱ्याला पापात पाडण्यास कारण होतो आणि मला संताप होत नाही? जर मला अभिमान बाळगायचा असेल तर मी आपल्या दुर्बलतेच्या गोष्टीविषयी अभिमान बाळगीन. देव आणि प्रभू येशूचा पिता ज्याची अनंत काळपर्यंत स्तुती केली पाहिजे तो हे जाणतो की मी खोटे बोलत नाही. दिमिश्क नगरात अरितास राजाने नेमलेल्या अधिकाऱ्याने मला अटक करण्यासाठी दिमिश्करांच्या नगरावर पहारा दिला. दिमिश्क नगरात अरितास राजाने नेमलेल्या अधिकाऱ्याने मला अटक करण्यासाठी दिमिश्ककरांच्या नगरावर पहारा दिला होता. पण मला टोपलीत बसवून गावकुसाच्या खिडकीतून खाली सोडण्यात आले आणि त्याच्या हातून मी निसटलो. पौलाचे करिंथकरांत दुसरे पत्र अध्याय 12. मला अभिमान मिरवणे भाग पडते तरी हे उचित नाही, पण मी प्रभूच्या दर्शनाकडे व प्रगटीकरणाकडे आता वळतो. मला एका ख्रिस्तातील मनुष्य माहीत आहे, तो 14 वर्षापूर्वी शरीरात की शरीराबाहेर हे मला माहीत नाही, देवाला माहीत आहे, तिसऱ्या स्वर्गापर्यंत नेला गेला तो मला माहीत आहे. आणि असा तो मनुष्य शरीरात की शरीरापासून वेगळा हे मला माहीत नाही, देवाला माहीत आहे. त्या मनुष्यास सुखलोकात उचलून नेण्यात आले आणि मनुष्याने ज्याचा उच्चारही करणे योग्य नाही अशी वाक्य त्याने ऐकली. मी अशा मनुष्याविषयी अभिमान मिळवीन. मी स्वतःविषयी नाही तर केवळ आपल्या दुर्बलतेची प्रौढी मिरवीन. कारण आपण अभिमान मिळवावा अशी जरी मी इच्छा धरली तरी मी मूढ होणार नाही. कारण मी जे खरे ते बोलेन, म्हणजे कोणी जे माझे पाहतो किंवा ऐकतो त्याहून त्याने मला अधिक मानू नये. आणि प्रगटीकरणाच्या विपुलतेमुळे मी मर्यादेवर चढून जाऊ नये म्हणून माझ्या देहात एक काटा दिलेला आहे. तो मला ठोसे मारणाऱ्या सैतानाचा दूत आहे. म्हणजे मी मर्यादेबाहेर चढून जाऊ नये म्हणून तो ठेवण्यात आला आहे. माझ्यामधून तो निघावा म्हणून मी प्रभूला याविषयी 3 विनंती केली आणि त्याने मला म्हणले की माझी कृपा तुला पुरे आहे. कारण अशक्तपणात माझे सामर्थ्य पूर्ण होते. म्हणून फार आनंदाने मी माझ्या अशक्तपणात अभिमान मिरवीन, म्हणजे ख्रिस्ताचे सामर्थ्य माझ्यावर राहावे. आणि म्हणून ख्रिस्तासाठी आजारात, अपमानात, आपत्तीत, पाठलागात आणि दुःखात मी संतुष्ट असतो. कारण मी जेव्हा अशक्त असतो तेव्हा सशक्त आहे. मी मूड बनलो असे म्हणण्यास तुम्ही मला भाग पाडले. तुम्ही माझ्याविषयी खात्री द्यायला पाहिजे होती. कारण मी काहीच नसलो तरी त्या अतिश्रेष्ठ प्रेषितापेक्षा मी कोणत्याही गोष्टीत कमी नाही. चिन्हे, अद्भुते व सामर्थ्याचे कृत्ये यांच्या योगाने खऱ्या प्रेषितांची चिन्हे खरोखर सर्व सहनशीलतेने तुम्हामध्ये घडवण्यात आली. कारण मी आपला भार तुम्हावर टाकला नाही. या एका गोष्टीशिवाय तुम्ही दुसऱ्या कोणत्या गोष्टीत दुसऱ्या मंडळ्यापेक्षा कमी आहात. मला या अपराधांची क्षमा करा. बघा, मी तिसऱ्या वेळी तुमच्याकडे येण्यास तयार आहे आणि तुमच्यावर भार घालणार नाही. कारण मी तुमच्यापासून काही मिळवू पाहत नाही तर मी तुम्हास मिळवू पाहतो. कारण मुलांनी आई वडिलांसाठी साठवू नये पण आई वडिलांनी मुलासाठी साठवले पाहिजे. मी तुमच्या जीवासाठी फार आनंदाने खर्च करीन आणि स्वतः सर्वस्वी खर्ची पडेन. मी तुमच्यावर अतिशयच प्रीती करतो म्हणून तुम्ही माझ्यावर कमी प्रीती करता की काय? असो, मी तुमच्यावर भार घातला नाही पण मी धूर्त असल्यामुळे मी तुम्हास युक्तीने धरले. मी तुमच्यासाठी ज्यांना पाठवले अशा कोणाकडूनही मी तुमचा फायदा घेतला काय? मी तिताला विनंती केली आहे आणि मी एका बंधूला त्याच्याबरोबर पाठवत आहे. तिताने तुमच्याकडून फायदा मिळवला काय? एकाच चालीने चाललो नाही काय? तुम्हास इतका वेळ वाटत असेल की आम्ही तुमच्यापुढे आमचे समर्थन करीत आहोत. आम्ही देवासमोर ख्रिस्ताच्या ठाई बोलत आहो. आणि प्रियानो, या सर्व गोष्टी तुमच्या उन्नतीसाठी आहेत. कारण मला भीती वाटते की मी येईन तेव्हा मी अपेक्षा करीत असेन तसे कदाचित तुम्ही मला आढळणार नाही. आणि तुम्ही अपेक्षा करणार नाही असा मी तुम्हास आढळेन. कदाचित तुमच्यात कलह, ईर्ष्या, राग, विरोध, स्वार्थी महत्वाकांक्षा, कुरकुरी, गर्व, अपवा, गोंधळ मला आढळून येतील. किंवा मी पुन्हा येईन तेव्हा माझा देव तुमच्यासमोर मला लीन करेल. आणि ज्यांनी पाप केले असून आपण केलेल्या अमंगळपणाचा, व्यभिचाराचा व कामातुरपणाचा ज्यांनी पश्चाताप केलेला नाही अशा पुष्कळ जणासाठी मला शोक करावा लागेल. पौलाचे करिंथकरांत दुसरे पत्र अध्याय 13. मी आता तिसऱ्या वेळी तुमच्याकडे येत आहे. 2 किंवा 3 साक्षीदारांच्या तोंडून प्रत्येक शब्द सिद्ध होईल. ज्यांनी पूर्वी पाप केले होते त्यांना आणि दुसऱ्या सगळ्यांना मी अगोदर सांगितले होते. आलो होतो तेव्हाप्रमाणे आता दूर असताना मी आधी सांगतो की मी जर पुन्हा आलो तर गय करणार नाही. कारण माझ्याद्वारे ख्रिस्त बोलतो याचे प्रमाण तुम्हाला पाहिजे ते हेच. तो तुमच्या संबंधाने दुर्बळ नाही. पण तुमच्यात समर्थ आहे, कारण जरी अशक्तपणात तो वधस्तंभावर खिळला गेला तरी देवाच्या सामर्थ्याने तो जिवंत आहे, कारण त्याच्यात आम्हीही दुर्बळ आहोत, पण आम्ही देवाच्या सामर्थ्याने तुमच्यासाठी जिवंत राहू. तुम्ही विश्वासात आहात किंवा नाही म्हणून आपली स्वतःची परीक्षा करा, आपली स्वतःची पारख करा. तुम्हास आपल्यात येशू ख्रिस्त आहे हे कळत नाही काय? नसेल तर मग तुम्ही पसंतीस न उतरलेले आहात. मी आशा करतो की आम्ही पसंतीस न उतरलेले नाही हे तुम्ही ओळखाल. आता देवाजवळ अशी प्रार्थना करतो की तुम्ही काही वाईट करू नये, म्हणजे आम्ही स्वीकृत दिसावे म्हणून नाही, पण आम्ही स्वीकृत नसलो तरी तुम्ही चांगले ते करावे, कारण आम्ही सत्याविरुद्ध काही करत नाही तर सत्यासाठी करतो. जेव्हा आम्ही दुर्बळ आहोत व तुम्ही बलवान आहात तेव्हा आम्ही आनंद करतो व तुम्ही परिपूर्ण व्हावे यासाठी प्रार्थना करतो. एवढ्या करता दूर असताना मी या गोष्टी लिहित आहे, म्हणजे प्रभूने मला जो अधिकार उभारणी करण्यास दिलेला आहे नाश करण्यास नाही, त्याचा उपयोग करून मी तेथे असताना कडकपणाने वागू नये. शेवटी बंधूंनो, आनंद करा, तुम्ही आपली अधिकाधिक सुधारणा करा, तुमचे सांत्वन हो, तुम्ही एक मनाचे व्हा व शांतीने राहा, आणि प्रीतीचा व शांतीचा देव तुमच्या बरोबर राहील. पवित्र अभिवादनाने एकमेकांना सलाम करा. तुम्हा सर्व पवित्रजन सलाम सांगतात. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन. पौलाचे करिंथकरात दुसरे पत्र अध्याय 2. कारण मी जशी स्वतःशी ठरवले होते की मी पुन्हा दुःख देण्यास तुमच्याकडे येऊ नये, कारण जर मी तुम्हास दुःख देतो तर ज्याला माझ्यामुळे दुःख होते त्याच्या वाचून मला आनंदित करणारा कोण आहे? आणि मी हेच लिहिले होते, म्हणजे मी आल्यावर ज्याच्याविषयी मी आनंद करावा त्याच्याकडून मला दुःख होऊ नये. मला तुम्हा सर्वाविषयी विश्वास आहे की माझा आनंद तो तुम्हा सर्वांचा देखील आहे, कारण मी दुःखाने मनाच्या तळमळीने व अश्रुगाळीत तुम्हास लिहिले ते तुम्ही दुःखी व्हावे म्हणून नाही, पण तुमच्यावर जी माझी प्रीती आहे तिची खोली तुम्हा समजावी. जर कोणी दुःख दिले असेल तर त्याने केवळ मलाच दुःख दिले असे नाही तर काही प्रमाणात तुम्हा सर्वांना दिले आहे. त्यासंबंधी मी फार कठीण होऊ इच्छित नाही. अशा मनुष्यास ही बहुमताने दिली ती शिक्षा पुरे, म्हणून उलट त्यास क्षमा करून तुम्ही त्याचे सांत्वन करावे, यासाठी की अति दुःखाने तो दबून जाऊ नये. म्हणून मी तुम्हास विनंती करतो की त्याच्यावर तुमची प्रीती आहे अशी त्याची खात्री करून द्या, कारण मी तुम्हास या हेतूने लिहिले आहे की तुम्ही परीक्षेत टिकता की नाही व प्रत्येक बाबतीत तुम्ही आज्ञाधारक राहता की नाही हे पाहावे. ज्या कोणाला तुम्ही कशाची क्षमा करता त्यास मीही क्षमा करतो, कारण मी क्षमा केली असेल तर ज्या कशाची कोणाला मी क्षमा केली आहे त्यास तुमच्याकरता मी ख्रिस्ताच्या समक्ष केली आहे. यासाठी सैतानाने आपल्याला ठकवू नये, कारण आपण त्याच्या दुष्ट योजना जाणत नाही असे नाही. आणि पुढे जेव्हा मी ख्रिस्ताच्या सुवार्थेसाठी त्रोवा शहरास आल्यावर आणि प्रभूकडून माझ्यासाठी एक दार उघडले गेले, माझा बंधू तीत हा मला सापडला नाही म्हणून माझ्या जीवाला चैन पडेना, मग तिथल्या लोकांचा निरोप घेऊन मी मासेदुनियास निघून गेलो. पण देवाचे आभार मानतो जो ख्रिस्तामध्ये नेहमी आम्हास विजयाने नेतो आणि त्याच्याविषयीच्या ज्ञानाचा सुगंध प्रत्येक ठिकाणी आमच्याद्वारे सगळीकडे पसरवतो. कारण ज्यांचे तारण होत आहे अशा लोकात आणि ज्यांचा नाश होत आहे अशा लोकात आम्ही देवाला ख्रिस्ताचा सुवास आहोत. ज्या लोकांचा नाश होत आहे मृत्यूचा मरणसूचक वास आणि जे तारले गेले आहेत जीवनाकडे नेणारा जीवनाचा वास आहोत, आणि या गोष्टीसाठी कोण लायक आहे? कारण दुसऱ्या कित्येकासारखे देवाच्या वचनाची भेसळ करणारे आम्ही नाही, पण आम्ही शुद्ध भावाने देवाचे म्हणून देवाच्या दृष्टीपुढे ख्रिस्तात बोलतो. पौलाचे करिंथकरास दुसरे पत्र अध्याय 3. आम्ही पुन्हा आमची स्वतःची प्रशंसा करू लागलो आहोत काय? किंवा आम्हास दुसऱ्याप्रमाणे तुमच्याकरिता किंवा तुमच्याकडून शिफारस पत्रांची गरज आहे काय? तुम्ही स्वतःच आमची शिफारस पत्रे आहात. आमच्या अंतकरणावर लिहिलेले, प्रत्येकाने वाचलेले व प्रत्येकाला माहीत असलेले, शाईने नव्हे तर जिवंत देवाच्या आत्म्याने कोरलेले दगडी पाट्यावर नव्हे तर मानवी मांसमय हृदयाच्या पाट्यावर कोरलेले आमच्या सेवेच्या योगे तयार झालेले ख्रिस्ताचे पत्र आहात असे तुम्ही दाखवून देता. आणि ख्रिस्तामुळे देवाच्या ठाई आमचा असा विश्वास आहे. आम्ही स्वतः कोणतीही गोष्ट आपण होऊनच ठरवण्यास समर्थ आहोत असे नव्हे, तर आमच्या अंगची पात्रता देवाकडून आलेली आहे. त्याने आम्हास नव्या कराराचे सेवक होण्यास पात्र केले, तो लेखाद्वारे केलेला नाही पण पवित्र आत्म्याद्वारे केलेला आहे, कारण लेख मारून टाकतो पण पवित्र आत्मा जिवंत करतो. पण दगडावर कोरलेल्या अक्षरात लिहिलेली मरणाची सेवा इतकी गौरवी झाली की इस्रायल लोक मोशेच्या तोंडावरील तेज जे नाहीसे होत चालले होते त्या तेजामुळे त्याच्या तोंडाकडे दृष्टी लावत नव्हती, तर तिच्यापेक्षा पवित्र आत्म्याची सेवा अधिक गौरवयुक्त कशी होणार नाही? कारण ज्या सेवेचा परिणाम दंडाज्ञा ती जर तेजोमय होती, जर जिचा परिणाम नीतिमत्व ती तिच्यापेक्षा किती विशेष करून अधिक तेजोमय असणार. इतकेच नव्हे तर जे तेजस्वी होते ते या तुलनेने हीन दिन ठरले, कारण जे नाहीसे होणार होते ते जर तेजयुक्त आहे तर जे शाश्वत ते कितीतरी अधिक तेजस्वी असणार. तर मग आम्हाच अशा अशा असल्यामुळे आम्ही फार धिटाईने बोलतो. आम्ही मोशेप्रमाणे करीत नाही. त्याने तोंडावर आच्छादन घातले ते ह्यासाठी की जे नाहीसे होत चालले होते ते इस्रायल लोकांस शेवटपर्यंत बघता येऊ नये. पण त्यांची मने कठीण केली गेली, कारण आजवर ते आच्छादन तसेच जुन्या कराराच्या वचनात न काढलेले राहिले आहे. ते ख्रिस्तात नाहीसे झाले आहे, पण आजपर्यंत ते आच्छादन ते मोशेचे ग्रंथ वाचन करीत असता त्यांच्या मनावर घातलेले असते. पण ते जेव्हा प्रभूकडे वळेल तेव्हा ते आच्छादन काढले जाईल. आणि प्रभू आत्मा आहे व जेथे प्रभूचा आत्मा आहे तेथे मोकळेपणा आहे. पण आपल्या तोंडावर आच्छादन नसून आपण सर्वजण जणू आरशात पाहिल्याप्रमाणे प्रभूच्या तेजाकडे पाहत असता कले कलेने त्याच्या प्रतिरूपात आपले रूपांतर होत आहे. हे प्रभूच्या आत्म्याकडून होत आहे. पौलाचे करिंथकरास दुसरे पत्र अध्याय 4. म्हणून आमच्यावर देवाची दया झाल्यामुळे ही सेवा आम्हास देण्यात आली आहे, म्हणून आम्ही खचत नाही. आम्ही लज्जास्पद गुप्त गोष्टी आम्ही सोडल्यात. आम्ही कपटाने वागत नाही किंवा आम्ही देवाचे वचन फसवेपणाने हाताळीत नाही, तर देवाच्या दृष्टीसमोर खरेपण प्रगट करण्यास आम्ही आपणासमोर सर्व लोकांच्या सदसद विवेकबुद्धीला पटवतो. पण आमची सुवार्ता आच्छादली गेली असेल तर ज्यांचा नाश होत आहे त्यांच्यासाठी ती आच्छादली गेली आहे. जो ख्रिस्त देवाचे प्रतिरूप आहे त्याच्या गौरवाच्या सुवार्तेचा प्रकाश त्यांना प्रकाशमान होऊ नये म्हणून असे जे विश्वास ठेवत नाहीत त्यांची मने युगाच्या दुष्ट दैवतेने आंधळी केलेली आहेत. कारण आम्ही स्वतःची घोषणा करीत नाही, पण ख्रिस्त येशू जो प्रभू आहे त्याची आम्ही घोषणा करतो. आणि येशू करता आम्ही तुमचे दास आहोत, कारण ज्या देवाने प्रकाशाला अंधारामधून प्रकाशण्यास सांगितले तो आमच्या अंतकरणात येशू ख्रिस्ताच्या मुखावरील देवाच्या गौरवाच्या ज्ञानाचा प्रकाश पाडण्यासाठी प्रकाशला आहे. पण आमचे हे धन आमच्याजवळ मातीच्या भांड्यात आहे, याचा अर्थ हा की सामर्थ्याची पराकाष्ठा आमची नाही पण देवाची आहे. आम्हावर चारी दिशांनी संकट येतात पण आम्ही अजून चिरडलो गेलो नाही. आम्ही गोंधळलेलो आहोत पण निराश झालो नाही. आमचा पाठलाग केला गेला पण त्याग केला गेला नाही. आम्ही खाली पडलेले आहोत तरी आमचा नाश झाला नाही. आम्ही निरंतर आमच्या शरीरात येशूचे मरण घेऊन जात असतो यासाठी की आमच्या शरीरात येशूचे जीवनही प्रकट व्हावे. कारण आम्ही जे जिवंत आहोत ते येशू करता मरणाच्या सतत स्वाधीन केले जात आहोत, म्हणजे आमच्या मरणाधीन देहात येशूचे जीवनही प्रकट व्हावे. म्हणून आमच्यात मरण पण तुमच्यात जीवन हे कार्य करते. मी विश्वास ठेवला आणि म्हणून मी बोललो हे पवित्र शास्त्रात लिहिल्याप्रमाणे आम्ही विश्वास ठेवला आहे आणि म्हणून बोलतो, कारण आमच्यात तोच विश्वासाचा आत्मा आहे. कारण आम्ही हे जाणतो की प्रभू येशूला ज्याने उठवले तो आपल्यालाही येशूबरोबर उठवेल आणि आम्हास तुमच्याबरोबरच सादर करील. सर्व गोष्टी तुमच्याकरता आहेत, म्हणजे ही विपुल कृपा पुष्कळ जणांच्या उपकार स्मरणाने देवाच्या गौरवार्थ बहुगुणित व्हावी. म्हणून आम्ही खचत नाही, पण जरी आमचे हे बाहेरील देह पण नाश पावत आहे तरी आमचे अंतर्यम हे दिवसेंदिवस नवीन होत आहे. कारण हे जे हलके दुःख केवळ तात्कालिक आहे ते आमच्यासाठी फार अधिक मोठे अशा सार्वकालिक गौरवाचा भार तयार करते. आता आम्ही दिसणाऱ्या गोष्टीकडे पाहत नाही पण न दिसणाऱ्या गोष्टीकडे पाहतो, कारण दिसणाऱ्या गोष्टी क्षणिक आहेत पण न दिसणाऱ्या गोष्टी सार्वकालिक आहेत. पौलाचे करिंथकरास दुसरे पत्र अध्याय 5. कारण आम्ही हे जाणतो की आमचे हे जगिक घर ज्यामध्ये आम्ही राहतो नष्ट झाले तर आम्हास देवापासून मिळालेले सर्व कालचे घर स्वर्गात आहे. या तंबूत आम्ही कणत आहोत आणि आमच्या स्वर्गातील घराचा पोशाख करण्यास आम्ही आतुर झालो आहोत. आम्ही अशा प्रकारे वस्त्र परिधान केलेले असलो म्हणजे आम्ही उघडे सापडणार नाही, कारण या मंडपात असलेले आम्ही आमच्यावर भार पडल्यामुळे कणतो. पण आमचे वस्त्र काढले जावे असे इच्छित नाही तर आमचा स्वर्गीय पोशाख घातला जावा, म्हणजे हे मरणाधीन पण जीवनात गिळले जावे. आणि याच एका गोष्टीसाठी ज्याने आम्हास तयार केले तो देव आहे आणि त्यानेच आम्हास पवित्र आत्मा हा विसार दिला आहे. म्हणून आम्ही सतत धैर्य धरणारे आहोत, कारण आम्ही हे जाणतो की आम्ही शरीरात राहत असताना प्रभूपासून दूर आहोत. कारण आम्ही विश्वासाने चालतो, डोळ्याने दिसते त्याप्रमाणे चालत नाही. आम्ही धैर्य धरतो आणि शरीरापासून दूर होऊन प्रभूजवळ राहण्यास आम्ही तयार आहोत. म्हणून आम्ही झटत आहोत, म्हणजे आम्ही येथे किंवा तेथे असलो तरी देवाला संतोष देणारे असे असावे. कारण आपल्याला प्रत्येक जणाला ख्रिस्ताच्या न्यायासनापुढे प्रगट झाले पाहिजे, यासाठी की शरीरात केलेल्या गोष्टीबद्दल प्रत्येक मनुष्यास त्याने जे केले असेल त्याचे प्रतिफळ मिळावे, ते चांगले असेल किंवा वाईट असेल. म्हणून आम्हास प्रभूचे भय कळले असल्यामुळे आम्ही मनुष्याचे मन वळवतो, पण आम्ही देवाला प्रगट झालो आहोत. आणि मी अशी आशा धरतो की आम्ही तुमच्या विवेकात प्रगट झालो आहोत, कारण तुमच्याजवळ आम्ही आमची पुन्हा प्रशंसा करीत नाही, पण तुम्हास आमच्या बाबतीत अभिमानाला कारण देतो. म्हणजे मनुष्याच्या अंतकरणाविषयी नाही, पण त्याच्या बाहेरच्या स्थितीविषयी जे अभिमान मिरवतात त्यांच्यासाठी तुमच्याजवळ काही उत्तर असावे. कारण आम्ही वेळे झालो असलो तर देवासाठी, आणि आम्ही समंजस मनाचे असलो तर तुमच्यासाठी आहोत. कारण ख्रिस्ताची प्रीती आम्हास आवडते, कारण आम्ही असे मानतो की एक सर्वासाठी मरण पावला तर सर्व मरण पावले, आणि सर्वासाठी तो ह्यासाठी मरण पावला की यापुढे जे जगतील त्याने आपल्या स्वतःसाठी नाही, पण ज्यांच्यासाठी जो स्वतः मरण पावला आणि पुन्हा उठला त्याच्यासाठी त्यांनी जगावे. म्हणून ह्यामुळे आम्ही कोणाला देहावरून ओळखीत नाही. हो, आम्ही ख्रिस्ताला देहावरून ओळखले आहे, तरी आता यापुढे ओळखीत नाही. म्हणून कोणी मनुष्य ख्रिस्तात असेल तर तो नवी उत्पत्ती आहे. जुने होऊन गेले आहे, बघा ते नवे झाले आहे. हे देवाकडून झाले आहे. त्याने येशू ख्रिस्ताच्या द्वारे आपला स्वतःशी समेट केला आणि समेटाची सेवा आम्हास दिली. म्हणजे लोकांचे अपराध त्यांच्या हिशोबी न धरता देव जगाचा ख्रिस्ताद्वारे स्वतःची समेट करीत होता, आणि समेटाची वचने त्याने आमच्यावर सोपवली. तर मग आम्ही ख्रिस्ताच्या वतीने वकील झालो आहो. जणू तुम्हास आमच्याद्वारे देव विनंती करीत आहे. ख्रिस्ताच्या वतीने आम्ही तुम्हास विनवणी करतो की तुम्ही देवाशी समेट केलेले असे व्हा. कारण जो पाप जाणत नव्हता त्यास त्याने आपल्यासाठी पाप असे केले, म्हणजे आपण त्याच्याठाई देवाचे नीतिमत्व असे व्हावे. पौलाचे करिंथकरा दुसरे पत्र अध्याय 6. म्हणून त्याच्याबरोबर काम करणारे आम्ही देखील तुम्हास अशी विनंती करतो की तुम्ही देवाच्या कृपेचा स्वीकार व्यर्थ होऊ देऊ नका. कारण तो म्हणतो, मी अनुकूल समयी तुझे ऐकले आणि तारणाच्या दिवशी तुझे सहाय्य केले. पहा, आता अनुकूल समय आहे. पहा, आताच तारणाचा दिवस आहे. या सेवेला दोष लावला जाऊ नये म्हणून आम्ही कशातही कोणाला अडखळण्यास कारण होत नाही. उलट सर्व स्थितीत देवाचे सेवक म्हणून आम्ही आमच्याविषयीची खात्री पटवून देतो. आम्ही पुष्कळ सोशिकपणाने संकटात, आपत्तीत व दुःखात, फटक्यात, बंदिवासात व दंगलीत, कष्टात, जागरणात व उपासात शुद्धतेने व ज्ञानाने, सहनशीलतेने व ममतेने, पवित्र आत्म्याने व निष्कपट प्रीतीने, खरेपणाच्या वचनाने व देवाच्या सामर्थ्याने उजव्या हातात व डाव्या हातात नीतिमत्वाची शस्त्रे बाळगून गौरवाने व अपमानाने, अपकीर्तीने व सत्कीर्तीने आम्ही आपली लायकी पटवून देतो. आमच्याविषयी खात्री पटवतो. फसव्या आणि तरी खरे आहोत. अपरिचित आहोत आणि सुपरिचित आहोत. मरत आहोत आणि बघा आम्ही जिवंत आहोत. जणू शिक्षा भोगीत होतो आणि तरी मरण पावलो नाही. आम्ही दुःखीत तरी सदोदित आनंद करणारे. आम्ही दरिद्री तरी पुष्कळांना धनवान करणारे. आमच्याजवळ काही नसलेले आणि तरी सर्व असलेले असे आढळतो. अहो करिंथकर बंधूंनो, तुमच्यासाठी आम्ही तोंड उघडले आहे आणि आमचे अंतकरण मोठे झाले आहे. आमच्यात तुम्ही संकोचित झाला नाही, पण तुम्ही स्वतःच्या कळवळ्याविषयी संकोचित झाला आहात. आता तुम्हीही असलीच फेड करून तुमचेही अंतकरण मोठे करा, हे मी तुम्हास मुले म्हणून सांगतो. विश्वास न ठेवणाऱ्याबरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका. कारण नीतिमान व अनाचार यांची भागी कशी होणार? प्रकाश व अंधकार यांचा मिलाप कसा होणार? ख्रिस्ताची बलियालाशी एक वाक्यता कशी होणार? ख्रिस्ताची बलियालाशी एक वाक्यता कशी होणार? किंवा विश्वास ठेवणारा व विश्वास न ठेवणारा हे वाटेकरी कसे होणार? आणि देवाच्या निवासस्थानाचा मूर्तीबरोबर मेळ कसा बसणार? कारण तुम्ही जिवंत देवाचे निवासस्थान आहात. कारण देवाने म्हणले आहे की मी त्यांच्यात राहीन आणि त्यांच्यात वावरेन. मी त्यांचा देव होईन आणि ते माझी प्रजा होतील. आणि म्हणून प्रभू म्हणतो की त्यांच्यामधून बाहेर या आणि वेगळे व्हा. अशुद्ध त्या शिवू नका. म्हणजे मी तुम्हा स्वीकारेन आणि मी तुम्हा पिता होईन आणि तुम्ही माझे पुत्र व्हाल, असे सर्वसमर्थ प्रभू म्हणतो. पौलाचे करिंथकरा दुसरे पत्र अध्याय 7. प्रियानो, आपल्यालाही अभिवचने मिळाले आहेत, म्हणून आपण देहाच्या व आत्म्याच्या प्रत्येक अशुद्धतेपासून स्वतःला शुद्ध करू आणि देवाच्या भयात राहून आपल्या पावित्र्याला पूर्ण करावे. तुम्ही आमचा अंगीकार करा. आम्ही कोणावर अन्याय केला नाही, कोणाला बिघडवले नाही, कोणाचा गैरफायदा घेतला नाही. दोषी ठरवण्यासाठी मी हे म्हणत आहे असे नाही. मी अगोदरही सांगितले आहे की तुमच्याबरोबर आम्ही जगावे आणि मरावे एवढे तुम्ही आमच्या अंतकरणात आहात. मला तुमचा मोठा विश्वास आहे व मला तुमच्याविषयी फार अभिमान आहे. माझे पुरेपूर समाधान झाले आहे आणि आपल्या सर्व दुःखात मी अतिशय आनंदित आहे. कारण आम्ही मासेदोनियास आल्यावर आमच्या शरीराला स्वास्थ्य नव्हते. आम्हा सगळीकडून त्रास देण्यात आला, बाहेरून भांडणे व आतून भीती. तरीही जो देव लीन अवस्थेत असलेल्यांचे सांत्वन करतो त्याने आमचे तिताच्या येण्याकडून सांत्वन केले आणि केवळ त्याच्या येण्यामुळे नाही, पण तो जेव्हा तुमची उत्कंठा, तुमचा शोक, तुमची माझ्याविषयीची तीव्र सदिच्छा याविषयी आम्हाला सांगत होता, तेव्हा तुमच्या बाबतीत त्याचे जे सांत्वन झाले त्याच्या योगाने आमचे सांत्वन होऊन मला विशेष आनंद झाला. मी माझ्या पत्राने तुम्हास दुःख दिले याबद्दल मला वाईट वाटत नाही. मला वाईट वाटले होते कारण मला दिसले होते की त्या पत्राने जणू घटकाभर तुम्हास दुःखी केले होते. तरी आता मी आनंद करतो. तुम्हास दुःख झाले यामुळे नव्हे तर पश्चाताप होण्याजोगे दुःख झाले ह्यामुळे, कारण देवानुसार तुमचे हे दुःख दैवी होते. आमच्याकडून तुमची कसलीही हानी होऊ नये म्हणून असे झाले, कारण देवप्रीत दुःख तारणदायी पश्चातापास कारणीभूत होतो. त्याबद्दल वाईट वाटत नाही, पण जगिक दुःख मरणास कारणीभूत होते. कारण पहा, तुमचे हे दुःख दैवी होते.
या एकाच गोष्टीने तुमच्यामध्ये केवढी कळकळ, केवढे दोष निवारण,
केवढा संताप, केवढे भय, केवढी उत्कंठा, केवढी आस्था, केवढी शिक्षा, केवढी शिक्षा करण्याची बुद्धी उत्पन्न झाली. या बाबतीत तुम्ही सर्व प्रकारे निर्दोष आहात याचे प्रमाण तुम्ही पटवून दिले आहे. तथापि मी तुम्हास लिहिले ते ज्याने अन्याय केला त्याच्यामुळे नव्हे आणि ज्यावर अन्याय झाला त्याच्यामुळेही नव्हे, तर आमच्याविषयी तुम्ही दाखवत असलेल्या कळकळीची जाणीव तुम्हास देवासमक्ष व्हावी म्हणून लिहिले. यामुळे आमचे सांत्वन झाले आहे आणि आमचे सांत्वन इतकेच नव्हे तर विशेष करून तिताला आनंद झाल्यामुळे आम्हीही फारच आनंदित झालो, कारण तुम्हा सर्वांकडून त्याच्या मनाला स्वस्थता मिळाली. आणि तुमच्याविषयी त्याच्यापुढे मी जर अभिमान मिरवला असेल तर मला काही लाज वाटत नाही, पण आम्ही त्याप्रमाणे तुमच्याबरोबर सर्व काही खरेपणानं बोलतो. त्याचप्रमाणे तितापुढील तुम्हाविषयीचा आमचा अभिमान खरेपणाचा आढळला आहे. आज्ञांकितपणाची म्हणजे तुम्ही भय धरून कापत 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 त्याचे कसे स्वागत केले याची त्यास आठवण होत असता तुमच्यासाठी त्याची ममता फारच फार आहे. मला सर्व बाबतीत तुमचा विश्वास वाटतो म्हणून मी आनंद करतो. पौलाचे करिंथकरास दुसरे पत्र अध्याय 8. बंधूनो, मासोदिनियातील मंडळावर झालेल्या देवाच्या कृपेविषयी आम्ही तुम्हास कळवतो. ती अशी की संकटाच्या बिकट परीक्षेत त्यांचा अत्यंतिक आनंद व त्यांचे कमालीचे दारिद्र्य यामध्ये त्यांची अवधारी संपदा विपुल झाली. कारण मी साक्ष देतो की त्यांना जितके शक्य होते तितके त्यांनी दिले आणि त्यांच्या क्षमतेपेक्षाही जास्त दिले. त्यांनी उत्स्फूर्तपणे अपन होऊन दिले. पवित्र जनांच्या सेवेमुळे मिळणाऱ्या आशीर्वादामध्ये सहभागी होण्याची कृपा मिळावी म्हणून त्यांनी आस्तेवाईकपणे आम्हास विनंती केली. आम्हास आशा होती त्याप्रमाणेच केवळ नव्हे तर त्यांनी प्रथम स्वतःस प्रभूला दिले आणि देवाच्या इच्छेने आपणास आम्हासही दिले. यावरून आम्ही तिताजवळ विनंती केली की जसा त्याने पूर्वी आरंभ केला होता त्याप्रमाणे तुमच्यामध्ये कृपेचा या कार्याचा शेवटही करावा. म्हणून जसे तुम्ही सर्व गोष्टीत म्हणजे विश्वासात, बोलण्यात, ज्ञानात व सर्व आस्थेत व आम्हावरील आपल्या प्रीतीत वाढला आहात तसे तुम्ही या कृपेच्या कार्यातही फार वाढावे. हे मी आज्ञा म्हणून सांगत नाही तर दुसऱ्याच्या आस्थेवरून तुमच्याही प्रीतीचा खरेपणा पडताळून पाहतो. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हास माहीत आहे. तो धनवान असता तुमच्याकरता दरिद्र झाला अशा हेतूने की त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे. याविषयी मी आपले मत सांगतो कारण हे तुम्हास हितकारक आहे. तुम्ही मागेच एक वर्षापूर्वी प्रथमता असे करण्यास आरंभ केला, इतकेच नव्हे तर अशी इच्छा करण्यासही केला. तर हे कार्य आता पूर्ण करा यासाठी की जशी इच्छा करण्याची उत्सुकता तुम्हास होती तशी तुमच्या आईपतीप्रमाणे कार्यसिद्धी व्हावी. कारण उत्सुकता असली म्हणजे ज्याच्या त्याच्याजवळ जसे असेल तसे ते मान्य होते, नसेल तसे नाही. दुसऱ्याचे ओझे हलके करण्यासाठी तुमच्यावर ओझे लादावे असे नाही तर समानता असावी. म्हणजे सध्याच्या काळात तुमच्या विपुलतेतून त्यांची गरज भागावी यासाठी की नंतर त्याच्या विपुलतेमुळे तुमच्या गरजा भागवल्या जावेत अशी समानता व्हावी. पवित्र शास्त्र म्हणते ज्याने मन्ना पुष्कळ गोळा केला होता त्यात जास्त झाला नाही आणि ज्याने थोडा गोळा केला होता त्यास कमी पडला नाही. जी आस्था माझ्यामध्ये तुमच्याविषयी आहे ती आस्था देवाने तिताच्या अंतकरणात घातली याबद्दल मी देवाचे आभार मानतो. कारण तिताने आमच्या आव्हानाचे स्वागतच केले असे नाही तर तो पुष्कळ उत्सुकतेने आणि त्याच्या स्वतःच्या मोठ्या आस्थेने तुमच्याकडे येत आहे. आणि आम्ही त्याच्याबरोबर एका बंधूला ज्याची त्याच्या सुवार्थेबद्दलच्या मंडळीतील सेवेबद्दल वाहवा होत आहे त्यास पाठवत आहोत. यापेक्षा अधिक म्हणजे मंडळ्यांनी हे कृपेचे दानार्पण घेऊन जाण्यासाठी आमची निवड केली. जे आम्ही प्रभूच्या गौरवासाठी करतो आणि मदत करण्याची आमची उत्सुकता दिसावी म्हणून हे करतो. ही जी विपुलता आम्हाकडून सेवेस उपयोगी पडत आहे तिच्या कामात कोणीही आम्हावर दोष लावू नये म्हणून आम्ही काळजीपूर्वक वागत आहोत. आम्ही प्रभूच्या दृष्टीने जे मान्य इतकेच नव्हे तर मनुष्याच्या दृष्टीने जे मान्य ते करण्याची खबरदारी घेतो. त्यांच्याबरोबर आम्ही आमच्या दुसऱ्या एका बंधूला पाठवले आहे. त्याच्या उत्सुकतेची पारख आम्ही पुष्कळ गोष्टीत अनेक वेळा केली आहे.
आणि आता तुमच्यावर त्याचा फार विश्वास असल्यामुळं तो अधिक उत्सुक आहे. तिताच्या बाबतीत सांगायचे तर तो तुमच्यामधील माझा एक सहकर्मचारी आहे. आमच्या इतर बंधूच्या बाबतीत सांगायचे तर ते ख्रिस्ताला गौरव व मंडळ्यांचे प्रेषित आहेत. म्हणून या लोकांस तुमच्या प्रीतीचा पुरावा द्या. आम्हास तुमच्याबद्दल वाटत असलेल्या अभिमानाबद्दलचे समर्थन करा, यासाठी की मंडळ्यांनी ते पाहावे. पौलाचे करिंथकरात दुसरे पत्र अध्याय 9. तथापि पवित्र जनांची सेवा करण्याविषयी मी तुम्हास लिहावे याचे अगत्य नाही, कारण मदत करण्याबद्दलची तुमची उत्सुकता मला माहीत आहे. आणि मी मासेदोनियातील लोकांस याविषयी अभिमानीने सांगत होतो की गेल्या वर्षापासून अकियातील तुम्ही लोक देण्यासाठी तयार आहात, आणि तुमच्या उत्साहामुळे पुष्कळ जण कृती करण्यास आवेशाने पुढे आले आहेत. तरी या बाबतीत तुमच्याविषयीचा आमचा अभिमान व्यर्थ होऊ नये म्हणून मी या बंधूंना पाठवत आहे. आणि मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही आपली तयारी केलेली असावी, नाहीतर कदाचित मासेदोनियाचे लोक जर माझ्याबरोबर आले आणि तुम्ही तयारीत नसलेले आढळला तर या खात्रीमुळे आम्ही म्हणत नाही की तुमची फजिता होईल. म्हणून मला हे आवश्यक वाटते की यांनी तुमच्याकडे आधी जावे अशी या बंधूंना विनंती करावी, आणि तुम्ही देऊ केलेली देणगी त्यांनी आधीच तयार करावी, म्हणजे लोभाने घेऊन नाही पण देणगी म्हणून ती तयार राहील. हे लक्षात ठेवा, जो हात राखून पेरतो तो त्याच प्रमाणात कापणी करेल, आणि जो उदार हाताने पेरील तो त्याच प्रमाणात कापणी करेल. प्रत्येक मनुष्याने आपल्या मनात जे ठरवले असेल त्याप्रमाणे त्याने द्यावे. दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये, कारण संतोषाने देणारा देवाला आवडतो. तुमच्या जवळ सर्व गोष्टी सदा सर्व पुरवठा राहावा, आणि प्रत्येक चांगल्या कामात तुम्ही संपन्न व्हावे म्हणून देव तुम्हा सर्व प्रकारची कृपा पुरवण्यास समर्थ आहे. असे पवित्र शास्त्रात लिहिले आहे, तो गरिबांना उदार हस्ते देतो, त्याचे नीतिमत्व सर्व काळ राहते. आता जो पेरणाऱ्याला बीज व खाण्यासाठी भाकर पुरवतो तो तुमच्यासाठी बीज पुरविल आणि बहुगुणित करील व तुमच्या नीतिमत्वाचे फळ वाढविल. म्हणजे तुम्ही सर्व उदारतेसाठी प्रत्येक गोष्टीत संपन्न व्हाल व ती उदारता आमच्याद्वारे देवाचे उपकार स्मरण अधिक होण्यास कारणीभूत होईल. कारण या सेवेचे काम केवळ पवित्र जनांच्या गरजा पुरवणे एवढेच नाही, पण देवाच्या पुष्कळ उपकार स्मरणात ते सेवाकार्य बहुगुणित होते. या सेवेच्या कसोटीमध्ये ख्रिस्ताच्या शुभवर्तमानाच्या अंगीकाराबाबत तुमच्या आज्ञांकितपणामुळे आणि त्यांच्यासाठी व इतरांसाठी तुम्ही उदारपणे दिलेल्या दानामुळे ते देवाचे गौरव करतात. आणखी ते तुम्हाकरता प्रार्थना करीत असता तुम्हावर देवाने जी विपुल कृपा केली आहे त्यामुळे तुमची भेट व्हावी अशी उत्कंठा ते धरतात. देवाच्या अवर्णीय दान जे त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याबद्दल त्याची स्तुती असो.